प्रतिपाळ केला आणि बहिणीचं लग्न करून दिलं. मग भाव त्या बहिणीचं माहेर करायचा, परंतु सर्व दिवस सारखे नसतात.
बरोबर आहे.
भावाला गरिबी आली, मग भावानी काय केलं?
काय केलं?
वडिलाची नोकरी धरली जाऊन पैसाव झाला अंगावर, लोकांचा पैसाव झाला अंगावर. आईची आज्ञाव घेतली बाळानं, आईची आज्ञाव घेतली बाळानं. वडिलाची नोकरी धरली जाऊन, वडिलाची नोकरी धरली जाऊन. बाळ गेला हिंदुस्थान देशात गी. देणं बघा त्याला नाही उण, देवाचं देणं बघा त्याला नाही उण. मिळालं डागर ते डागिन, मिळालं रे त्याच्या नशिबान. ऐका गुणकेचा अंगुलपण,
अंगुलपण
होता धाकलाच बंधू थोरली बहीण.
बरोबर आहे.
बर का, लहानपणी वडील गेले, आईने त्या मुलांचा प्रतिपाळ केला,
प्रतिपाळ केला
आणि त्या बहिणीचं लग्न करून दिल्यावर,
करून दिल्यावर
भाऊ बहिणीचं नेहमी माहेरकारी. माहेरकारी लुगडी दोन, लग्नामध्ये गाया दिल्या दोन. केलं अंदान सख्या भावानं. अशा प्रमाणे या दिवाळीला दसऱ्याला त्या भावानं त्या बहिणीला माहेर करायचं,
करायचं.
बर का, परंतु सर्व दिवस सारखे नसतात.
बरोबर आहे.
काही दिवसानं त्या भावाला गरिबी आली,
गरिबी आली.
मग त्या भावानं काय केलं?
काय केलं?
आईची आज्ञा घेतली.
बर.
आणि आपल्या वडिलाच्या जागेवर नोकरी जाऊन करू लागला.
शाबास.
झालं देवाजीचं देणं, त्याला नाही उण. मिळालं डाग डागिन पैसा सोनं.
शाबास.
आणि मिळालं त्याच्या नशिबानं. परंतु 12 वर्ष झाली नोकरीला.
बर.
आईने एक पत्र लिहिला आणि त्या बाळाला पाठवला. एक बार यावं माझ्या भेटीला, तोंड दाऊ मला रामचंद्र बाळा. असा पत्र लिहिल्यानंतर तो पत्र त्या भावाला मिळाला, मुलाला. आठवलं मणी नेत्राला आलं पाणी. पत्र वाचून मनामध्ये असं वाटलं की एक वळ आपण जाऊन आईला भेटायला पाहिजे. मग त्यानं काय केलं?
काय केलं? बरं.
गाडी घोडी दौलत लावली वाटाला, गाडी घोडी दौलत लावली वाटाला,
वाटाला.
आणि तो भाऊ,
भाऊ
आपल्या घरी निघालेला आहे.
शाबास.
घरी निघाल्यावर भाऊ मनात विचार करतो, आपण चाललो आपल्या घराला.
बरोबर आहे.
पण आपल्या बहिणीचं गाव आपल्या वाटेवर आहे. आपण जर त्या बहिणीच्या गावी जर नाही गेलो तर उद्या बहीण काय म्हणेल?
काय म्हणेल? बरं.
माझा भाऊ आला पण वाट सोडून तसाच निघून गेला.
शाबास.
पण माझ्या घरी आला नाही.
हो हो हो.
भावाला आठवण झाली बहिणीची.
शाबास.
भाऊ मनात विचार करतो, बरेच दिवस झाला आपण बहिणीला भेटलो नाही.
बरोबर आहे.
आज आपण जाता जाता बहिणीला भेटावं.
शाबास.
नंतर आपण आपल्या घरी जाऊन आईला भेटावं.
वा वा.
मग तो भाऊ आपल्या बहिणीच्या गावी पाहुणा कसा गेला? बरं
कसा गेला?
गाव होत वाडी सडकाला. कसा वळंडून जाऊ बहिणीला, कसा ओलांडून जाऊ बहिणीला. मग भावानं मनात विचार केला, आपण असं मोकळं जायचं नाही तर त्या बहिणीला साडी चोळी
साडी चोळी
तिला सर्व घेऊन जायचं आणि माहेर करायचं. गेला येवल्याच्या त्या बाजाराला, साडी चोळी घेतली बहिणीला, साडी चोळी तिथं घेतली बहिणीला. शिंदीशाही तोडाव घेतलेले आला, शिंदीशाही तोडाव घेतलेले आला. पुतळ्याची माळाव घेतली बहिणीला, आंगड टोपड तान्या भाच्याला, आंगड टोपड तान्या भाच्याला. शेला मुंडा सावडील मेवून आला, शेला मुंडा सावडील मेवण आला. बहिणीच्या गावाला गेला गी,
बहिणीच्या गावाला गेला गी, बहिणीच्या गावाला गेला गी.
अशा प्रमाणे त्या भावानं बहिणीसाठी हे माहेर विकत घेतलं.
बरोबर आहे.
साडी चुळी घेतली बहिणीला.
शाबास.
आंगड टोपड घेतलं तान्या भाच्याला. शेला मुंडासा वडील मेवणीला घेतला.
वा वा.
पुतळ्याची माळ घेतली बहिणीला. अन भाऊ तो बहिणीच्या गावी पाहुणा गेला.
शाबास शाबास.
पाहुणा गेल्यानंतर मग त्या भावानं कसं विचारलं?
कसं विचारलं?
विचार तो पानाव त्याच्या बायाला, विचार तो पानाव त्याच्या बायाला. रामायवल्याचा वाडा सांगा मजला, रामायवल्याचा वाडा सांगा मजला. आई बघा चावडीच्या बाजूला गी,
आई बघा चावडीच्या बाजूला गी, आई बघा चावडीच्या बाजूला गी.
मग त्या रस्त्यावर त्या भावाला आया बाईंनी रस्ता दाखवला
दाखवला
आणि भाव बहिणीच्या अंगणामध्ये गेला. बहीण लोटत होती अंगणाला, बहीण लोटत होती अंगणाला. कुण्या बाई गावचा पावन आला, कुण्या बाई गावचा हा पावन आला. दोन शर हरवार ह्याच्या घोड्याला, दोन शर हरवार ह्याच्या घोड्याला. दोनच भाकरी ह्याला जेवाईला, दोनच भाकरी ह्याला जेवाईला. आला मेला घर बुडवाईला गी,
आला मेला घर बुडवाईला गी, आला मेला घर बुडवाईला गी.
बोटान रस्तान दावी दादाला, बोटान रस्ताव दावी दादाला. कुठलं घालू या मुड द्याला गी, च्या गावी पाहुणा गेला.
पाहुणा गेला.
विचार तो पानव त्याच्या बायाला. त्या आया बाईनी त्या भावाला पत्ता सांगितल्यावर भाव गेला बहिणीच्या अंगणात उभा राहिला. भाऊ लोटत होती अंगणाला,
अंगणाला.
12 वर्ष झाली होती भेटीला.
वा वा.
बहिणीला ओळख नव्हती त्या भावाची. कारण का?
फार
दिवसानं भाऊ बहिणीची गाठ पडली होती.
बरोबर आहे.
बाई म्हणते कुण्या गावचा पाहुणा आला, 200 हारभार याच्या घोड्याला,
घोड्याला
2 भाकरी ह्याला जेवायला.
शाबास.
आणि माझा गरिबी संसार ह्याला कुठलं घालू म्हणले.
बरोबर आहे.
कोण आहे कुणा स्टॉक म्हणले. भाऊ मनामध्ये विचार करतो, बहिणींना आपल्याला ओळखलं नाही. कारण का? बरीच वर्ष झाली आपली गाठ नाही.
बरोबर आहे.
मग भाऊ काय म्हणतो? काय सांगू ताई तुला, नक्कीच पातळ नेसायला. आधी मध्ये कुरवली मिरवायला. लहानपणी आपले वडील गेले, आईनं आपल्या दोघांचा सांभाळ केला. लहानाचं मोठं झालो, आपण किती दुःखात दिवस काढले. तोच तुझा मी पाठचा भाऊ आहे. मग बहीण म्हणती, काय सांगायचं आता, भाऊ माझा श्रीमंत दिसतोय, गरिबी म्हणले आले आपल्याला, म्हणले त्याचा रुबाब काय म्हणले सावकारासारखा आहे, खरोखरच म्हणली हा माझा भाऊ असायला पाहिजे, पण भाऊ माझा श्रीमंत झाला, म्हणले त्याच्या हातात बोटात अंगठ्या दिसत्यात, घोड्यावर म्हणले मोठं बोचकं दिसतंय, पैसा पाणी घेऊन भाऊ माझ्या घरी आला, आता म्हणले आपण त्याला ओळख दाखवायला पाहिजे, मग त्या बहिणीनं त्या भावाला कशा प्रमाणे ओळख दाखवली,
काही सांगू ना दादा तुझला, काही सांगू ना दादा तुझला, सतरा चिगळर माझ्या चोळीला, सतरा चिगळव माझ्या चोळीला, सतरा गाठीन माझ्या लुगड्याला, सतरा गाठीन माझ्या लुगड्याला, दुबळ्याच्या पदरी तू बांधला मजला, गरिबाच्या पदरी तू बांधला मजला, दुनिया मध्ये सोयरा नव्हता तुझा लागी,
दुनिया मध्ये सोयरा नव्हता तुझा लागी, दुनिया मध्ये सोयरा नव्हता तुझा लागी,
शिंदीशाही तोडव दिलली याला, पुतळ्याची माळव दिली बहिणीला, हजार रुपये दिल काढून, हजार रुपये बघा दिल काढून, सरल्यावर ये माझ्या घर लागी,
सरल्यावर ये माझ्या घर लागी, सरल्यावर ये माझ्या घर लागी,
अशा प्रमाणे त्या भावानं बहिणीला साडी चुळी माहेर केलं, बहीण म्हणती दादाला एवढी गरिबी दावली तर दादानं मला एवढी दौलत दिली, मग या दादाकडे शिल्लक किती असल,
बरोबर आहे,
रडू रडू सांगती सख्या दादाला, सतरा थिगळ माझ्या चुळीला, सतरा गाठी माझ्या लुगड्याला, आणि दुबळ्याच्या पदरी मला बांधलं, तुला काही दुनियामध्ये सोयरा दुसरा नव्हता का, जवळ जाते लोकांच्या मजुरीला, तवा दादा मी खाती पोटाला, माझं किती हाल आहे म्हणले,
बरोबर,
आणि तू तिकडं सुखात आहे,
कुणाला ठाव,
भावाला वाटलं आपल्या बहिणीची फार गरिबी आहे,
गरिबी आहे
खरोखरच, भावाने काय केलं,
काय केलं,
खिशामध्ये हात घातला,
हात घातला,
हजार रुपये काढलं, बहिणीच्या हातात दिलं, ताई हे हजार रुपये घे, सरल्यावर माझ्या घरी ये, तुला अजून देतो, ताईबाई म्हणती दादाला थोडीशी गरिबी लावली तर एवढी दौलत दिली, मग दादाकडे पुष्कळ पैसे असले पाहिजे,
बरोबर आहे,
दादा तू आणलं मला लुगडं चुळी, तुला करते मी खायला पुरणाची पोळी, आजच्या दिवस राहा
राहा,
आणि उद्या सकाळ म्हणले तुला तुझ्या गावी म्हणले धाडती, हाय काही करू नको म्हणले दादा, तू आजच्या दिवस राहा,
बर बर बर,
भाऊ म्हणतो ताईला काय सांगू ताई, आईचं पत्र आलं,
बर
मला आईला भेटायला जायला पाहिजे, ताईबाई म्हणती भाऊ जर निघून गेला
गेला
ही दौलत मिळायची नाही आपल्याला, तर म्हणले दादाला म्हणले गावी पाठवायचं नाही, आणि दादाचा काटा म्हणले अलीकडेच काढून टाकायचा म्हणले,
काढून टाक,
आणि ही दौलत म्हणले आपण घ्यायची,
बर,
आणि आपण म्हणले सुखात राहायचं, दादा तू म्हणले जाऊ नको,
बर
तू आणलं लुगडे चुळी, तुला जेवायला करते पुरणाची पोळी, मग दादाला फशिवलं, दादा गेला भोळ्यापणात, बहीण गेली कपट्यापणात, बहीण मनामध्ये विचार करते आता आपण जाऊन नवऱ्याला
भेटावं,
नवऱ्याला सांगावं, आणि या भावाचा काटा या 10 रुपयात काढून टाकावं, मग ती ताई बहीण आपल्या नवऱ्याचा विचार घेण्याकरिता शेतावर कशी गेली,
कशी गेली,
पळत गेली वत्या रान मळ्याला, पळत गेली वत्या रान मळ्याला, सांगू लागली नवऱ्याला,
सांगू लागली नवऱ्याला, सांगू लागली नवऱ्याला,
काही सांगू न कर भारी तुम्हाला, काही सांगू न कर भारी तुम्हाला, भाव
सांगायचं कारवारी, किती दिवसांना भाऊ आपल्या घरी आलाय,
भाऊ माझा नसावकार झाला, दुबळपण हे आलं आपल्याला, आठ बैल व दिती घेऊन, चिरबंदी वाडा मी दिती बांधून, ओराच लगीन करू शिम गेला, ओर
त्याच लगीन करुषी मग्याला आपण दोघ मारू भाव ज्याची दौलत ज्याची हो त्याला ज्याची दौलत ज्याची न त्याला जाऊ दे त्याला आईच्या भेटी लागी नको मारू तुझ्या सख्या भावाला नको मारू ग सख्या भावाला उधा दिवाळी आया भाया जातल वळायला थोळी पातळ अंतरल तुझला अन नको मारू सख्या भावाला
नको मारू सख्या भावाला नको मारू सख्या भावाला
अशा प्रमाणे त्या नवरा बायकूचं भांडण शेतावर झालं.
बरं
नवरा गरीब लई दिसाना मेवणा मले भेटायला आला
आलेला आहे
आणि ह्या बाईनं मले काहीतरी वेगळाच खेळ चालवलाय. गरीब नवरा भेला त्या सरकारच्या कायद्याला माझ्या कुंड भाईना एकुलता एक भाव तुझ्या पाटीला उद्या दिवाळी दसऱ्याला आया बाया जातल वळायला आणि चोळी पातळ अंतरल तुझला नको मारू तुझ्या सख्या भावाला जाऊ दे त्याला तुझ्या आईच्या भेटीला. अरे मुडद्या म्हणले
काय झालं
चांगलं मी सांगायसाठी आली अन म्हणले मला चांगला नवरा शिकवायला लागला तुझ्या शिर्डीचा बांबू हसाळला चांगला.
अरे शिर्डीचा का किर्डीचा म्हणणं
किर्डीचा बांबू हसाळला उलटून गेला धुबी घाटाला माझं ऐकायचं त्या आपलंच चालवलंय म्हणले मारती म्हणले माझ्या सख्या भावाला भीना म्हणले तुझ्या बापाला मग पाय आपटत आपटत ताई बहीण आली आपल्या घराला लागली रडायला सांगू लागली भावाला
काय बरं
काय सांगायचं दादा तुझ्यासाठी जेवण करायसाठी 5 रुपये मी माझ्या नवऱ्याला मागायला गेली नवऱ्यानं मला कडा कडा मारली आणि रडा रडत म्हणले इतपात्रू आली भावाला वाटलं आपल्या बहिणीची फारच गरिबी आहे.
बरोबर आहे
भावाने खिशामध्ये हात घातला 10 रुपयाची नोट काढली
आणि
बहिणीच्या हातात दिली ताई हे 10 रुपये
घे
आणि काहीतरी आपली चटणी भाकरी कर.
शाबास
त्या ताई बहिणीने 10 रुपये घेतलं वाण्याच्या दुकानावर गेली वाण्याला सांगितलं
काय बरं
वाणी दादा हे 10 रुपये घ्या पण मला विका झराच्या पुढ्या द्या.
शाबास
वाणी घाबरला वाणी म्हणतोय
काय बरं
अगं सरकारी पोलीस स्टेशन आपल्या गावात आहे आणि विकास झराच्या पुढे घेऊन तर काय जर भलपूर जर केलं तर माझं म्हणजे दुकान नेलावाला जाईल
आणि
मला फाशील. ताईबाई म्हणते वाण्याला काय सांगू म्हणले वाणी दादा तुला नेते म्हणले मी उंदीर मारायला नाही न्यात म्हणले माणसं मारायला. आता वाणीला कुठं माहिती आहे की पाहुणा आलाय त्या बाईच्या घराला
आणि
वाणी कशाला जातोय बघायला घटकामध्ये वाणी फशिवला इका झराच्या पुढ्या बाईनं हाताला घेतल्या लगबिगीनं बाई घरी आली आणि विकात तळलं विकात मळलं विकाचा प्रकार केला लई आपल्या दुधावरती आली साई आणि मग विका झराचा स्वयंपाक करून तिनं भावाला सांगितलं दादा की म्हणले आता तू मला आणलं लुगडं चोळी तुला जेवायला करते म्हणले पुरणाची पोळी त्याप्रमाणे तुला म्हणले जेवण वाढलेलं
आहे
तू म्हणले आता तू दादा जेवायला बस. भाऊ म्हणतो ताई आईची गाठ घेतल्याशिवाय मी अन्न खाणार नाही. ताई म्हणते आता दादा जर नाही जेवला तर हे सर्व जेवण म्हणले आपल्या अंगावर पडणार.
बरोबर आहे
दादा म्हणले आईची काय काळजी करू नको बाजाराच्या गावी गेली तिथं म्हणले गावची माणसं भेटली त्यांनी मला सर्व काय सांगितलंय की आईला कोणत्याही गोष्टीचं दुःख नाही तू काही काळजी करू नकोस तू म्हणले जेवण
कर
आणि म्हणले उद्या सकाळच्या गाडीनं तुला मी पाठवते. मग भाऊ गेला भोळ्यापणात बहीण गेली कपट्यापणात मग त्या ठिकाणी दादाला विकास झराचं जेवण त्या सख्या बहिणीनं कसं चारलं बरं पहिला घास घेतला मग त्या दादाची कसं झालं पहिला घास त्यानं हातामध्ये घेतला पहिला घास त्यानं हातामध्ये घेतला आईची सही झाली त्याला काही काळजी नाही म्हणल्यावर तो घास त्यानं काय केला तोच घास त्यानं अग्नीमध्ये सोडला पिवळाच घास त्यानं अग्नी मध्ये सोडला, धूर त्याचा पिवळाच निघाला गी,
धूर त्याचा पिवळाच निघाला गी, धूर त्याचा पिवळाच निघाला गी.
दुसरा घास त्यानं कुत्र्याला टाकला, दुसरा घास त्यानं कुत्र्याला टाकला, कुत्र्यानं हुंगून विचारच केला, झार घातल हिन स्वयंपाकाला, अन भाऊ माराईचा भेट केला गी,
भाऊ माराईचा भेट केला गी, भाऊ माराईचा भेट केला गी.
तिसरा घास त्यानं मुखामध्ये सोडला, तिसरा घास त्यानं मुखामध्ये सोडला, आज्ञा झाली त्याच्या पोट असला स्वयंपाक तिकट का केला, अग्ना झाली बाई माझ्या पोटाला, आण पाणी मागतो या बहिणीला गी,
पाणी मागतो या बहिणीला गी, पाणी मागतो या बहिणीला गी, पाणी मागतो या बहिणीला गी, पाणी मागतो या बहिणीला गी.
माझ्या पोटात आग्ना झाली, अशा वेळी पाजावं पाणी घडल तुला पुन्नी. बहीण म्हणती अशा वेळी जर ह्याला पाणी जर पाजावं आणि हा माझा भाऊ जिवंत जर झाला तर एवढी धन दौलत घेऊन जाईल आणि मला फाशी होईल. मग म्हणजे आता असं करावं, आला ना घाव तर जितावा प्रवा ठाऊ, आता जावं पाण्याच्या निमित्तानं मिरचू वाटेचा पाटा आणावा आणि दादाच्या डोसक्यात घालावा. मग ती बाईनं काय केलं, गेली शेजाऱ्याच्या घराला, मिरचू वाटेचा पाटा घेतला आणि येऊन मग त्या भावाच्या डोसक्यात घालून मग भावाचा प्राण तिनं कसा घेतला बरं,
कसा घेतला,
पाटा घातला तिनं डोसक्याला,
बाळाच्या सपना मधी गेला गी, बाळाच्या सपना
जागी केली आई जागी झाल्यावर आईच्या स्वप्नामध्ये येऊन असं सांगितलं
काय सांगितलं बरं
गेलो होतो बहिणीच्या गावाला गेलो होतो मी गा बहिणीच्या गावाला झार घातल तिनं स्वयंपाकाला झार घातल तिनं स्वयंपाकाला अन बहिणीनं प्राण माझा घेत लागी अशा प्रमाणात धक्का करून जागी झाल्यावर आई म्हणती माझा मुलगा माझ्या लेकीच्या गावाला गेला आणि त्याचा मले घात झाला पण बाजूलाच त्या भावाची बायको
बायको
म्हणजे त्या म्हातारीची सून होती ती बाय म्हणती वाईटवाणी चित्तू नका माझ्या नवऱ्याला कालच पत्र आलं म्हणले माझा नवरा उद्या येणार आहे आणि म्हणले वाईटवाणी चित्तू नका माझ्या नवऱ्याला परंतु आईची माया फार कवळी असते आईला चैन पडे ना लुगड्यानं कमर बांधली आणि मग आई कशी निघाली आणि चालत बोलत आईनं
काय केलं
त्या आपल्या लिकीच्या गावाला आल्यावर अख्खं गाव शोधलं पण भावाचा त्या मुलाचा तपास सापडना शेवटी दाराचा टाळा फोडला घरामध्ये शिरून प्रवेश केल्यावर अख्खं घर धुंडलं पण भावाचा तपास बाळाचा लागेना पण स्वप्नाची खूण होती उतरणी भानुशी डेरे उतरून पाहता पाहता तळच्या डेऱ्यामध्ये त्या बाळाचं शिर हाता लागल्यावर आईनं हंबरडा फोडला मग आईनं त्या ठिकाणी रडण्याचा काय आक्रोश चालवला गडबडा लोळा ती कुरळ केस तोडती गडबडा लोळा देवा कुरळ केस तोडती हरणाच्या पाड सगाईच्या नवासरा हरणाच्या पाड सगाईच्या ववासरा वनामध्ये सोडून तू गेला गाडग्या मडक्यामध्ये लपून ठेवलेलं दिसलं भावाचे खांडुळ्या केल्या होत्या पात्यानं तोंड ठेसलेलं होत हातामध्ये अंगठ्या कमराचा करकुटा काढलेला नव्हता आणि अशा प्रमाणे ते प्रेत आईनं त्या मुलाचं पाहिल्यावर फार दुःख झालं आणि आई काय म्हणती आन पाणी आता कोण मला देईल अशा प्रमाण आईनं आक्रोश केला गडबडा लोळती कुरळ गॅस तुडती हरणाच्या पाडसा गाईच्या वासरा आणि तू मला वनात सोडून गेला आई म्हणते आता मला कोण सांभाळील आता मला अन्न पाणी कोण देईल आता माझ्या जन्मात राहिले काय माझा मुलगा गेला आपल्या जगण्यामध्ये काही अर्थ नाही तर म्हणले आता या मुलासाठी आपण पण देहत्याग केला पाहिजे मग त्या आईनं त्या बाळासाठी प्राण कसा सोडला बरं बाळाच्या कमरेला पोलादी सुरी बाळाच्या कमरेला पोलादी सुरी पोलादी सुरी आईनं मारली उरी पोलादी सुरी आईनं मारली उरी बाळासाठी प्राण तिनं सोडला भावाची बायको थोड्याच वेळात आपल्या नंदाच्या घरी आली पाठी मागून आली वराधा गवळण बोंब केली चावडीच्या वरी गी
बोंब केली चावडीच्या वरी गी बोंब केली चावडीच्या वरी गी
अशा प्रमाणे आईने म्हणत विचार केला मग बाळाच्या कमरेला होती पोलादी सुरी, पोलादी सुरी आईनं मारली उरी
शाबास
आणि बाळासाठी तिनं सुद्धा प्राण सोडला आईची माया कवळी असती
शाबास
कारण का नऊ महिने नऊ दिवस हार्द पिंड वागिवला नेत्राचा केला दिवा हाताचा केला पळणा
शाबास
कडे खांद्यावरती बाळ वागवलेला असतो आणि त्या बाळाच्या हातून त्या आईचा शेवट व्हायचा असतो
शाबास
पण म्हणले आज उलट झालं म्हणून आईनं आपल्या देहाचा त्याग केला
शाबास
परंतु थोड्या वेळानं
बर
त्या भावाची बायको सुद्धा आलेली आहे तिनं गाव
धुंडलं
गावात कुठंच तपास लागला नाही घरामध्ये येऊन बघती तर दोन प्रेत पडलेली
शाबास
मग त्या भावाच्या बायकोनं बोंबाबोंब केल्यावर गावातली माणसं
जमा झाली
म्हणले बहीण असताना भाऊ कसा ठार झाला
शाबास
बोलावून घ्या म्हणले ताई बहिणीला
वा
मग गावातली दोन चार माणसं गेली आणि ताई बहिणीला नदीवर धुंडाला गेल्यावर
शाबास
ताई बहीण गेली होती नदीवर रक्ताची कपडे धोयाला ताई बहिणीला घेऊन आल्यानंतर गावातली माणसं विचारतात ताई म्हणले तू असताना भाऊ कसा ठार झाला
बरोबर आहे
सांग म्हणले आम्हाला ताईबाई म्हणते काय सांगायचं दादा हो तुम्हाला भाव आलता म्हणले माझ्या घरी राहायला गोड गोड जेवण केलं भावाला जेवायला आणि जेवून खाऊन म्हणले तो म्हणले झोपला होता सर्प कुठून आला म्हणले भावाला चावला म्हणले भाऊ मेला
शाबास
गावकरी म्हणतात सर्प जर चावला आणि भाऊ जर मेला
बर
तर भावाच्या खांडोळ्या कशा होत्याल
बरोबर आहे
नक्कीच म्हणले काहीतरी घास झाला आहे गावातली शेण सरपंच पाटील म्हणतात अशामुळे ही बाई काय म्हणले कबूल होणार नाही
बरोबर आहे
म्हणले असं करा ह्या बाईला म्हणले मार लावा
शाबास
मग रंगीत खांबाला त्या बहिणीला बांधली मार लावल्यावर बाई कबूल लागली व्हायला काय सांगायचं म्हणले दादा हो तुम्हाला
काय झालं
12 वर्षानं भाऊ माझ्या घरी आला 12 वर्षानं भाऊ माझ्या घरी आला आणि त्याची दौलत पाहून म्या म्हणले माझ्या भावाचा घात केला गावकरी लोक म्हणतात आज म्हणले मारलं भावाला सख्या भावाला उद्या मारील म्हणले शेजा पाजाऱ्याला ही दुष्ट बाई म्हणले आपल्या गावात ठेवायची नाही
बरोबर आहे
गावकऱ्यांनी विचार म्हणत केला मग तिला शिक्षा काय केली तीन शेंड्या पाडल्या
बर
मुड्या गाढवावरती वरद मिरवली
शाबास
आणि बाई जित्ती दिली सरळ टाकून बाई गेली वनवागळाच्या जन्माला
बर
उपरची टांगली झाडाला
बर
भीतीवरची पाल धोब्यागरची शीळ वनाची वागुळ झाली
शाबास
मग गावकऱ्यांनी त्या म्हातारीचं प्रेत आणि त्या भावाचं प्रेत त्या सरणावर रचल्यावर मागून त्या भावाची बायको आली तिनं त्या भावाचं आपल्या पतीचं प्रेत पाहून मनाला तिच्या धक्का बसला हे परमेश्वरा सासू गेली माझी पती गेले आता मला ह्या जगात कोण आहे म्हणून ती आक्रोश करू लागली मग ती आक्रोश कशी करू लागली
माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडूनी माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडूनी एकाएकी आली हवा एकाएकी आली हवा आज विझला माईचा दिवा आज विझला
माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून
आक्रोश करून घेतला आणि गाव करायला
सांगू लागली
काय सांगायचं महाराज तुम्हाला, माझ्या वाई देशभारीला नाही रहाट पाट माझ्या जन्माला, जाती नवऱ्यासाठी सती म्हणले हुकुम द्या आम्हाला। मग गावकऱ्याच्या संमतीनं मग ती सती निघाली तयार झाली बर का, आणि मग सरण
कसं रचलं
दिला
लागी।
शेवटाला गेली बहिणीची कथा देवा शेवटाला गेली मंडळी बाया तुम्ही बसला ऐकायला मंडळी बाया तुम्ही बसला ऐकायला बंधू छगन गातो या कथे लागी आणि भावाचं गुणगान जगामध्ये प्रगटलं जगात राहावं कसं वागावं कसं हे आपलं आपण हे ऐकून समजून घ्यायचं असतं बहिणीची माया भावावर भावाची माया बहिणीवर सुखान नांदा एवढाच आमचं सांगणं आहे भाऊ बहिणीचं ऐका हो गुण भाऊ बहिणीचं ऐका हो गुण ऐका गुण देव चांगुलपण ऐका गुण देव चांगुलपण